समरसतेचा पुण्यप्रवाह, लेखन रवींद्र गोळे, भारतीय विचार साधना, पुणे प्रकाशन. प्रकाशकाचे मनोगत: समता, समरसता, महापुरुषांनी संत महात्म्यांनी केलेले समतेचे प्रयत्न, संविधानातून सांगितलेली समता, या गोष्टी आपल्याला या पुस्तिकेतून समजून घेता येतील. त्याचबरोबर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून सामाजिक समरसतेसाठी सुरू असलेले प्रयत्न यासंबंधी माहिती या पुस्तिकेतून समजून घेता येईल. केवळ समताच नव्हे तर पुढील पायरी समरसतेचा आग्रह संघ का व कोणत्या भूमिकेतून करतो हे वाचकांना या पुस्तिकेतून समजून घेता येईल. सर्व वाचक या पुस्तिकेचे स्वागत करतील असा आम्हाला विश्वास वाटतो. भारतीय विचार साधना, पुणे प्रकाशन. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही आता विश्वव्यापी संघटना झालेली आहे. 1925 साली विजयादशमीच्या मुहूर्तावर डॉ हेडगेवार यांनी नागपूरला संघाची स्थापना केली. हिंदू संघटन आणि बलशाली हिंदू समाज हे संघाचे ध्येय असून ते साध्य करण्यासाठी गेली 93 वर्ष संघ समाजात काम करत आहे. समाज बलशाली करायचा असेल तर समाजांतर्गत आणि बाह्य स्वरूपांच्या कमजोरींना दूर करायला हवे, तरच समाज बलशाली होईल ही संघाची धारणा आहे. त्यामुळे संघाच्या एक तासाच्या नित्य शाखेबरोबरच समाज जीवनातील विविध क्षेत्रांना स्पर्श करणारे अनेक उपक्रम स्वयंसेवक चालवत असतात. संघ प्रेरणेतून देशभर लाखो सेवाकार्य चालतात. आपल्या समाजबांधवांना सबळ करण्याचा, त्यांच्या जीवनमार्गातील अडचणी दूर करून समाजाला बलवान करण्याचा या सेवाकार्याचा एकमात्र उद्देश आहे. सेवा, संस्कार आणि शिस्त ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची समाजातील ओळख आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपले कार्य गतिमान करण्यासाठी विविध प्रकारचे आयाम तयार केले असून त्याला गतिविधी असे म्हटले जाते. संघाच्या नित्यकामाबरोबरच 5 गतिविधींच्या माध्यमातून संघ समाज परिवर्तन घडवून आणत आहे. या 5 गतिविधींपैकी एक गतिविधी म्हणजे समरसता गतिविधी होय. महाराष्ट्रात 1984 पासून सामाजिक समरसता मंचाची स्थापना झाली आणि समरसता विषयाचे काम सुरू झाले. सुरुवातीपासून प्रबोधन आणि संवाद यांच्या माध्यमातून समाज मानस घडवण्याचे काम सुरू होते. 1989 सालची महात्मा फुले स्मृती शताब्दीनिमित्त, डॉ आंबेडकर जन्मशताब्दी वर्षानिमित्त महाराष्ट्रभर समतेचा संदेश देणारी यात्रा, 2005 समरसता यात्रा आणि सुमारे 100 छोटी मोठी पुस्तके सामाजिक समरसता मंचाने प्रकाशित करून समरसता या विषयाची स्पष्टता केली आहे आणि समाज मानस तयार केले आहे. त्याचे परिणामही जाणवू लागले आहेत. सन 2012 पासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अखिल भारतीय पातळीवर समरसता गतिविधी या आयामाचे काम सुरू झाले आहे. समरसता या विषयाची व्याप्ती, आजवरची वाटचाल आणि प्रत्येक भारतीयाने करण्याचा स्वीकार याचा आढावा या पुस्तिकेच्या रूपाने घेण्याचा प्रयत्न करत आहे. विषय प्रवेश. आपला देश हजारो वर्ष पारतंत्र्यात का राहिला? या प्रश्नाचे उत्तर आत्मबळ विसरणे असे आहे. अंतःकलह, स्वार्थ, पराकोटीची उदासीनता याचा परिपाक म्हणजे आपले पारतंत्र्य. या साऱ्याचा उगम शोधण्याचा प्रयत्न डॉ हेडगेवार यांनी केला आणि त्यांना सुस्पष्ट, निसंदिग्ध व इतिहासाच्या कसोटीवर उतरणारे उत्तर गवसले. ते असे: हिंदू समाज हा अनादि काळापासून या देशात राहत आलेला आहे. या देशाचे सर्वतोपरी.